नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जैन आध्यात्मिक फुडारी आणि समाज सुधारक आचार्य विद्यानंदजी महाराज हांच्या शताब्दी उत्सवाचे उक्तावण करतले. इराण आणि इस्रायलामधी चालू आशिल्ल्या संघर्षाच्या फाटभुयेर ऑपरेशन सिंधू खाला आता मेरेन भारतान 4,415 भारतीय नागरिकांक मायदेशात हाडल्यात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची हांचे वांगडा इराणातल्या सद्य परिस्थितीचेर चर्चा केली. भारत मोझांबिकाक 3,300 अश्वशक्तीचे 10 डिझेल इलेक्ट्रीक लोकोमोटीव निर्यात करता. आणि खेळात. बायलांच्या क्रिकेटात आज सांजे नॉटिंगमात 5 मॅचींच्या मालिकेतले पहिले T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत इंग्लंड आड भारत पंगडाचो खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जैन आध्यात्मिक फुडारी आणि समाज सुधारक आचार्य विद्यानंदजी महाराज हांच्या शताब्दी उत्सवाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी ह्या वेळार सभेत उलोवप करतले. आचार्य विद्यानंदजी महाराजांच्या 100व्या जयंतीच्या निमतान भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्टाच्या सहकार्यान सरकारान आयोजित केल्ल्या वर्सभर चलपी राष्ट्रीय श्रद्धांजली कार्यावळीची ह्या वेळार औपचारिक सुरवात कार्यावळीतल्यान जातली. इराण आणि इस्रायलामधल्या संघर्षात अस्तंत आशियातली सुरक्षा परिस्थितीचे फाटभुयेर ऑपरेशन सिंधू खाला आता मेरेन वट्ट 4,415 भारतीय नागरिकांक थंयच्यान भायर काढल्यात. तातूंत इराणातल्यान 3,597 आणि इस्रायलातल्यान 818 जणांक खाशेल्या विमानांवरवी भायर काढल्यात. तशेंच इराणातल्यान 14 OCI कार्डधारक, 9 नेपाळी नागरीक, 4 श्रीलंकेचे नागरीक आणि 1 भारतीय नागरिकाक भायर काढला असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात सांगला. चीनात जाल्ले शांघाय सहकार संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसकेच्या संयुक्त दस्तावेजाचेर भारतान सयो करूंक ना असे विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. नवी दिल्लीत पत्रकारांकडेन ते उलयताले. तांणी मुखार सांगले की
Not this view rightly was that without that reference when the main purpose of that organization is to fight terrorism and you are not allowing a reference to that, I am not prepared to. So I think it is very understandable and sarv sahmati se SCO chalta. To ek desh ne jo hai unhone kaha ki hum nahi manenge ki atankwad ka kahin zikr hona hai. Aur Rajnath ji ne kaha ki agar atankwad ka koi isme zikr nahi hai to hum log jo hai wo statement nahi manenge.
केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी 2029 जागतिक पुलीस आणि उजो पालोवपी दळ खेळांखातीर भारताची यजमान देश म्हणून नियुक्ती केल्ल्याविषयी खोशी उक्तायल्या. सोशल मीडिया पोस्टात मंत्री शहा हांणी म्हणा की प्रत्येक नागरिकाखातीर हो अभिमानाचो खीण असा. भारतान या सर्तीचे आयोजन करपाक प्रतिष्ठीत बोली जिकप हे ताच्या विस्तृत खेळा मुळाव्या सुविधांची जागतिक वळख असा. गृहमंत्र्यांनी मुखार म्हणा की अहमदाबादची ह्या कार्यावळी खातीर निवड जावप, जी 50 परस चड खेळामधी स्पर्धा करपाक पोलीस उजो पालोवपी दळ आणि आपत्ती सेवांक एकठांय हाडटा, ही गजाल शाराच्या खेळा स्थळाच्या वाढत्या दर्जाचे प्रतीक असा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी कॅनडाकडच्यो व्यापारी उलोवण्यो सोपयल्यात आणि बेगिनूज देशाखातीर नवे शुल्क जाहीर करतले असे सांगला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी म्हणा की कॅनडान तंत्रज्ञान कंपन्यांचेर व्हडा प्रमाणात डिजिटल सेवा कर लादिल्ल्यान आपूण ही चर्चा सोपयता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची हांचे वांगडा इराणातल्या सद्य परिस्थितीचेर चर्चा केली. सोशल मीडिया पोस्टात डॉ एस जयशंकर हांणी म्हणा की सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत इराणान दृष्टीकोन आणि विचार मांडल्याबद्दल आपण त्यांची तोखणाय करता. भारतीय नागरिकांक सुरक्षितपणान भायर काढपाक मदत केल्याबद्दल तांणी इराणी परराष्ट्र मंत्र्यांचे ह्या वेळार उपकार मानले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. चीना वांगडच्या शिमारेशेर कायमस्वरूपी उपाय काढपाक स्थापित यंत्रणा पुनरुज्जीवीत करून आणि विश्वास पुनर्संचयित करून भारताचे आवाहन 2020 सीमावादा उपरांत दोनूय राष्ट्रांमदी निर्माण जाल्लो विश्वासाचो उणाव भरून काढपा खातीर चीना वांगडा शिमारेशेर कायमस्वरूपी उपाय काढपाचेर भारतान भर दिला. नवी दिल्लीन भारत चीन शिमेर शांतता आणि स्थैर्य राखपाची आणि कायमस्वरूपी संवाद तसेच तणाव कमी करपाच्या संरचित प्रणालीवर समस्या सोडोवपाची गरज अधोरेखित केल्या. चीनात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसके वेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आपले चीनी समपदस्थ एडमिरल डोंग जून हांचे वांगडा द्विपक्षीय बसका घेतली. द्विपक्षीय संबंधांमदी सामान्यताय परत हाडपाक दोनूय वटांनी केल्ल्या कामाची माहिती सिंग हांणी दिल्या. आशिया आणि संसारात स्थिरताये खातीर सहकार्य करपाक तशेंच बेस बरो परस्पर लाभ मेळोवपा खातीर बरो शेजारी परिस्थिती निर्माण करपाची गरज तांणी व्यक्त केल्या. ओडिशातल्या पुरी शारात आयज सावन भगवान जगन्नाथ आणि त्याचे भाव बलभद्र आणि भयण सुभद्रा हांची संसारीक नामनेची रथयात्रा व्हडा प्रमाणात उमेदीन सुरू झाल्या. हे खातीर संसारभरातले हजारांनी भक्त पुरीत पावल्यात. ही रथयात्रा तिनूय देवांक श्रीगुंडीच्या देवाकडेन 9 दिसांखातीर व्हरता. रथयात्रेच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या नागरिकांक परबी भेटयल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे रथयात्रे निमतान उलयताना सांगला की
की नाथ जगन्नाथ का रथ यात्रा है. जगन्नाथ हम सबको सुख शांति दे, इसीलिए आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ और सबको मैं कहती हूँ कि सब उसी ध्वनि से बोले कि जगन्नाथ के कर्ण तक ये आवाज पहुँचे. जय जगन्नाथ.
भारत मोझम्बिकाक 3300 अश्वशक्तीचे 10 डिझेल इलेक्ट्रीक लोकोमोटीव्ह निर्यात करता. बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स हांणी केल्ले हे लोकोमोटीव्ह फक्त तांत्रिकदृष्ट्याच प्रगत नात, तर हातूंत कितल्योश्योच खासा सुविधा लेगीत आसात. हातूंत कॅब डिझायन, शौचालय सुविधा आनी रेफ्रिजरेटरचो आसपाव आसा. हे फकत ड्रायव्हराक आरामदायी आसा आनी आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाण कामाच्या सुवातेर गुणवत्ता लेगीत प्रतिबिंबीत करता. आकाशवाणी न्यूजाकडेन उलयताना रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार हांणी म्हळा की ह्या 10 लोकोमोटीव्ह पैकी 2 ह्या महिन्यात मोझांबिकाक यशस्वीरित्या पावयल्यात, तर हेर 8 लोकोमोटीव्ह ह्या वर्षाच्या अखेरेक पावोवपाचे नियोजन आसा. सूक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्देग हो भारतीय आणि संसारीक अर्थव्यवस्थेच्या फाटीचो कणो आसा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे सांगला. काल नवी दिल्लीत झाल्या आंतरराष्ट्रीय MSME दिसाच्या कार्यावळीक संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू हिणे सांगला की देशाचे प्रगतीत MSME क्षेत्राची महत्वाची भूमिका आसा. बायलांच्या क्रिकेटात आज सांजे नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिजात 5 मॅचींच्या मालिकेतल्या पहिली T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत इंग्लंड आड भारत हो खेळ जातलो. सांजे 7 वरांचेर ही मॅच सुरू जातली. डिसेंबर 2023 उपरांत 20 षटकांच्या स्वरूपात दोनूय पंगड एकमेकांक समकार येवपाची ही पहिलीच खेप आसा. फुडल्या वर्सा इंग्लंडात जावपी बायलांच्या T20 विश्वचषकाचो सराव म्हणून ही 5 मॅचींची खेळामाळ जाता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य पावस देशाच्या हेर वाठारांनी मुखार वचपा खातीर अनुकूल परिस्थिती आसा असो अदमास उक्तायला. IMD म्हणण्याप्रमाण फुडल्या 7 दिसांत वायव्य, मध्य, उदेंत आणि ईशान्य भारतात व्हडा ते खूप प्रमाणात दडकांनी पाऊस पडपाची शक्यता आसा. गुजरात, केरळ, माहे, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडात आज ही हवामानाची परिस्थिती तशीच उरतली. हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसांत पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उदेंत राजस्थान, अस्तंत राजस्थान आणि जम्मू काश्मीरच्या काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात फुडल्या महिन्याचे 3 तारखेमेरेन अशीच परिस्थिती उरतली असे सांगला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जैन आध्यात्मिक फुडारी आणि समाज सुधारक आचार्य विद्यानंदजी महाराज हांच्या शताब्दी उत्सवाचे उक्तावण करतले. इराण आणि इस्रायलामध्ये चालू आशिल्ल्या संघर्षाच्या फाटभुयेर ऑपरेशन सिंधू खाला आता मेरेन 4,415 भारतीय नागरिकांक मायदेशात हाडल्यात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी इराणाचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची हांचे वांगडा इराणातल्या सद्य परिस्थितीचेर चर्चा केली. भारत मोजम्बिकाक 3300 अश्वशक्तीचे 10 डिझेल इलेक्ट्रीक लोकोमोटीव निर्यात करता. आणि बायलांच्या क्रिकेटात आज सांजे नॉटिंगमात 5 मॅचींच्या मालिकेतले पहिले T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत इंग्लंड आड भारत हो खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.